श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 48वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। करितासुरु जया अत्यंत श्रवणादरु ऐसा श्रोता लागला विचारु गुरु की सद्गुरु श्री साई तयाचिया समाधाना कथु सद्गुरु चा संक्षिप्त लक्षणा जेने श्री साई समर्थ चरणा मिळतील खुणा सद्गुरुचा जेथूनी प्राप्त वेदाध्ययन अथवा साही शास्त्रांचे ज्ञान जिहि करविले वेदांत निरूपण ज्ञाते न सद्गुरु म्हणती तया कोणी एक वायुकोंडिती तप्त मुद्रा धारण करीती ब्रह्मानुवादे श्रोतया रिझविती ज्ञाते न सद्गुरु म्हणती तया शिष्या शास्त्रोक्त मंत्र ही देती जप करावया आज्ञा करीती होईल केव्हा फल प्राप्ती विश्वासन चित्ती कोणाही तत्वनिरूपण तीरसाळ शब्द ज्ञान अघळ पघळ स्वानुभवाचा मात्र दुष्काळ शाब्दिक पोकळ ते ज्ञान ऐकते क्षणी निरूपण नीट उभय भोगांचा येईल वीट परी अनुभवा चितवी चोकट अनुभवी तोच प्रकटवी असोनी संपूर्ण शब्द ज्ञानी पूर्णानुभवी अपरोक्षदानी त्याचाची अधिकार शिष्य प्रबोधनी म्हणावे त्याला गोनी सद्गुरु स्वयी जाते अनुभव नाही तो काय शिष्याते देईल पाही जयाना अपरोक्ष अनुभव काही सद्गुरु कदाही न म्हणावा शिष्यापासून घ्यावी सेवा स्वप्नीही न धरी ऐसी आभावा उलट शिष्यार्थ निज देह लागावा इच्छितो जाणा सद्गुरु शिष्य म्हणजे किं पदार्थ गुरु काय तो श्रेष्ठात श्रेष्ठ ऐसिया अहं भावा विरहित तोची सद्गुरु हितकारी शिष्य तो ही पूर्ण ब्रह्म तया ठाई पुत्र प्रेम इच्छिन त्या पासाव योगक्षेम सद्गुरु तो परम श्रेष्ठ जगी परम शांतीचे जे निधान विद्वत्तेचा न जेथे अभिमान सान थोर समसमान तेच सद्गुरु स्थान ಲಕ್ಷಣೆ ನಿವೇದಿ ಲೀಲಾ ಅನನ್ಯ ಶರಣೆ ಶ್ರೋತಯ ಕಾರಣೆ ಸಂಕಲಿತ ಸಾಯಿ ದರ್ಶನೆ ತುಷ್ಟಲೆ ಲೋಚನ ತಯಾ ಭಾಗ್ಯವಂತಾಲಾಗೂನ ಮಿಕಾಯ ಯಾಹೂ ನಿವರ್ಣೋ ಸಕೇನ ಸದ್ಗುರು ಲಕ್ಷಣ ಹೇ ಸತ್ಯ ಜನ್ಮೋ ಜನ್ಮೀಸ ಪುಣ್ಯಾತಿಶಯ ಕಾಠಿಸ ಹೋತಾ ತ್ಯಾಸಾ ಸಂಚಯ ತೆಣೆ ಆಮಾಸ ಲಾದಲೆ ಪಾಯ ಯಾ ಸದ್ಗುರುರಾಯ ಸಾಯಿಸೆ ಪೂರ್ಣ ತಾರುಣ್ಯ ಹೀ ಅಪರಿಗ್ರಹ ನಿರಾಧಾರನಾವೇಸನಾಗ್ರಹ ತಮಾಖು ಚಿಲೀಮ ಆಕಾಯತೋ ಸಂಗ್ರಹ ಮನೋ ನಿಗ್ರಹ ಭಯಂಕರ ವರ್ಷೆ ಅಷ್ಟಾದಶ ಹಸತಾವಯ ತಿಂಹ ಪಾಸೂನಹಿ ಪೂರ್ಣ ಮನೋಜಯ ಸದಾ ಏಕಾಂತಿ ವಸಾವೇ ನಿರ್ಭಯ ಲಾವುನೀಲಯ ಸ್ವರೂಪಿ ಪಾಹೋನಿ ಭಕ್ತಾಂಚಿ ಆವಡಿ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಪರಾಧೀನ ಮೀಹೇ ಬ್ರೀದ ಭಕ್ತವೃಂದ ದಾವಾವಯಾವಿಷದ ಭಕ್ತ ಪ್ರೇಮಾಸ್ಪದ ವರ್ತೆಜೋ ಜಯ ಪರಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನ ಜಯ ದೀನೋದ್ಧಾರ ಪ್ರಸನ್ನವದನ ಜಯ ಚೈತನ್ಯ ಘನ ಭಕ್ತಾಧೀನ ದೇ ನಿಜ ದರ್ಶನ ನಿಜ ಭಕ್ತ ಜಯ ಜಯಾಜಿ ದ್ವಂದ್ವಾತೀತ ಜಯ ಜಯಾಜಿ ಅವ್ಯಕ್ತ ವ್ಯಕ್ತ ಸರ್ವಸಾಕ್ಷಿ ಸರ್ವಾತೀತ ಅಕಳ ಅಭಕ್ತ ಸಕಳಿಕಾ ಜಯ ಜಯ ಭವ ಸಂತಾಪಹರಣ ಜಯ ಜಯ ಭವ ಗಜ ವಿದಾರಣ ಜಯ ಜಯ ಆಶ್ರಿತ ಪ್ರೇಮ ಪೂರ್ಣ ಸಂಕಟ ನಿರಸನ ಸದ್ಗುರುರಾಯ ತುಜ ವ್ಯಕ್ತಿ ಸಮರಸತಾ ಆಕಾರ ಪಾವಲಾ ನಿರಾಕಾರತಾ ಪರಿತವ ಭಕ್ತ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿತ ದೇಹ ಠೇವಿತಾಹೀನ ಸರೆ ದೇಹಿ ಅಸತಾ ಜೀ ಜೀ ಕೃತಿ ತೋತ ಸಮರಸತಾ ಅವ್ಯಕ್ತಿ ತೇಚ ಅನುಭವ ಆಜಹಿ ಭೋಗಿತಿ ಜೇತವ ಭಕ್ತಿ ಲಾಗಲೆ ತ್ವಾಮ ಜಪಾಮರ ನಿಮಿತ್ತ ಕರುಣಿ ನಿರಸಾವಯ ಅವಿದ್ಯಾರಜನಿ ಪ್ರಕಟ ಕೇಲಾ ನಿಜ ಚರಿತ್ರ ತರಣಿ ಜೋ ಭಕ್ತೋತ್ತರಣಿ ಸಮರ್ಥ ಆಸ್ತಿಕ್ಯ ಬುದ್ಧಿ ಶ್ರದ್ಧಾ ಸ್ಥಿತಿ ಹೀ ಸ ಭಕ್ತಾಚಿ ಹೃದಯ ಪಣತಿ ಪ್ರೇಮ ಸ್ನೇಹೆ ಉಜಳಿ ದೇವಾತಿ ಜ್ಞಾನ ಜ್ಯೋತಿ ಪ್ರಕಟೇಲ ಪ್ರೇಮಾವೀಣ ಶುಷ್ಕ ಜ್ಞಾನ ತಯಾಸೆ ಕೋಣ ಕಾಯ ಪ್ರಯೋಜನ ವಿನಾ ಪ್ರೇಮನ ಸಮಾಧಾನ ಪ್ರೇಮ ವಿಚ್ಛಿನ್ನ ಸಾವೇ ಕಾಯವಾನು ಪ್ರೇಮ ಮಹಿಮಾನ ತಯಾ ಪುಡೇ ತುಚ್ಛಾನ ಗಾಠಿ ನಸಲ್ಯಾ ಪ್ರೇಮ ಗಹನ ಶ್ರವಣ ವಾಚನ ನಿಷ್ಫಳ ಪ್ರೇಮಾಪಾಶಿ ನಾಂದೇ ಭಕ್ತಿ ತೇಥೆ ಚ ಅವಧಿ ಶಾಂತಿ ವಿರಕ್ತಿ ತೇಥೆ ಚ ಪಾಠಿ ತಿಷ್ಠೆ ಮುಕ್ತಿ ನಿಜ ಸಂಪತ್ತಿ ಸಮವೇತ ಪ್ರೇಮನುಪಜೆ ಭಾವತೇ ದೇವಜಾಣ ಭಾವಾಪೋಟಿ ಪ್ರೇಮಪೂರ್ಣ ಭಾವಚಿಕಾರ प्रकाशम पवित्र परम गोड साई चरित्र तेने चित्यांचे सजविले स्तोत्र निमित्त मात्र हे माड श्रवण करिता साई सच्चरित श्रोते वक्ते नित्यपूत पाप पुण्याचा होई घात नित्यमुक्त दोघेही भाग्य आगळे ऐकता श्रोत्र भाग्य आगळे वक्तयांचे वक्त्र धन्य हे श्री साई स्तोत्र अति पवित्र निज भक्ता हो निया शुद्ध चित्त सद्भावे जे परिसती चरित तयांसे ते सकळ मनोरथ होतील सुफलित सदैव परम भावार्थे आदरेसी ऐकतिया सच्चरितासी निज पद भक्ती अनायासी लाभे तयासी अविलंबे भक्ती भावे साई चरण सेविता करिता साई स्मरण होईनायते च इंद्रियाचरण सहज भवतरण रोकडे भक्त चातका निज जीवन ऐसे साई सच्चरित कथन श्रोता श्रवणा पाठी मनन किजे आयतन श्री कृपेचे सर्वावस्थी सावधान हो निश्रोती केली आश्रवण सहज होय भवतरण कर्म बंधन तुटो न असो मनी म्हणतील श्रोते केव्हा हो आरंभ होणार कथे ते दवडितो त्यांचिया अस्वस्थते ते प्रस्तावने ते करोनी पूर्वाध्यायी झाले कथन वैरहत्या आणि ऋण ही फेडावया पुनर्जन्म येई निज कर्म भोगावया तयास नाही पूर्वस्मरण परियासंतान कदान विस्मरण करिती निज भक्त संकट निवारण असे ना जनन कोठेही तैसीच आता दुसरी कथा देता घेता बसता उठता संतान पायी विश्वास ठेविता पावती सफलता निज भक्त कर्मारंभ करू जाता आधी हरि गुरु चरण स्मरता तेच निवारिती निज भक्त चिंता कर्मी निज दक्षता ठेविलिया कर्म मात्र मी करणार समर्थ हरि गुरु फल देणार ऐसा जाचा दृढ निर्धार बेडा पार तयाचा संतारंभी उग्र भासती तरी त्या पोटी लाभे वीण प्रीती अल्पधीर पाहिजे चित्ती करिती लंती कल्याण शापताप संस्कृती माया सत्संगाची पडता छाया ठाईचे ठाईच जातील विलया म्हणून त्या पाया विनटावे सविनय आणि अनुत्थत हो गुज हित देतील चित्त स्वास्थ्याते अल्पज्ञानाची अभिमानी संत वचनी विकल्पमानी होते त्यादी कैसी हानी विश्वासे निदानी कल्याण शुद्ध मने वा कपटे सर्वथा खऱ्या संतांचे चरण धरिता अंती पावे तो निर्मुक्तता अगाध योग्यता संतांची ये अर्थीची बोधक कथा श्रवण कीजे सावधानता स्वानंद निर्भर होईल श्रोता तैसाची वक्ता उल्लसित वकील अक्कलकोट निवासी सपटणे कर नाम जयासी परिसतयांचे अनुभवासी मन उल्लासित होईल वकिलीचा रात्रंदिवस करीता सता ते अभ्यास भेटले विद्यार्थी शेवडे त्यास करीत विचार पूस परस्पर सहाध्यायी इतराले तेथेच खोलीत एकत्र बैसले प्रश्न एकेका पुसू लागले पहाया अभ्यासिले ताडून पहावे कोठे कोणाचे चुकते कोणाचे उत्तर बरोबर येते करावे संशय निवृत्ती ते चित्त स्वस्थ ते लागुनी शेवडे अभ्यासिले अपुरे सर्वची केला जरी त्यांनी उपहास शेवड्यांचा पूर्ण विश्वास पुरावा पुरा अभ्यास वेळी मी पास होणार मी नजरी अभ्यास केला माझा साई विश्वास पूर्ण वसतीचा ठाव कवणकी मग त्या साई बाबांची महती प्रत्युत्तरी शेवडे कथिती सवेची आत्मविश्वास स्थिती तया शिवदती प्रांजळपणे सुप्रसिद्ध नगर जिल्हा त्या माजील शिर्डी गावाला फकीर एक मशिदी बैसला असे बहुना वाजला सत्पुरुष संत आयेत जागो जाग परितयांचे भेटीचा योग गाठीस नसता पुण्यामोग प्रयत्ने हा सुयोग लाभेना विश्वास माझा पूर्ण त्यावर करील तो जे तेच होणार वदेल वाचे तेच घडणार नाही ते चुकणार कल्पांती कितीही के परिपुढील वर्षी अप्रयास होणार मी पास त्रिसत्य मज हे आहे त्यांचे आश्वासन तयावर माझा भरवसा पूर्ण होणे न त्यांचे अन्यथा वचन गाठ मी बांधून ठेविली से नवलकायही तो होईल होईल परीक्षा याच्याही पुढील हास्यास्पद हे वाटले बोल निसंशय खोल सपटणे करा विकल्प पूर्ण त्यांचे मन त्यांना हे काय आवडे कथन असो शेवळे गेले तेथून परिसाते वर्तमान पुढील पुढे काले अनुभवांती अन्वर्थक झाल्या शेवड्यांच्या उक्ती दोन्हीही परीक्षा पास होती आश्चर्य चित्ती सपटणे करा पुढे जाता दहा साले सपटणे कर उद्विग्न झाले दुर्दैव एकाएकी ओढवले तव ते पावले उदासता एकुलता एक मुलगा त्याला कंठरोगाने निधन पावला सन 1913 सालाला अत्यंत विटला संसारा आदि करूनी पंढरपूर गाणगापुरादि तीर्थे समग्र झाली परीन सुखावे अंतर वाचिला नंतर वेदांत ऐसा काही काळ लोटता चित्तास काही येते का शांतता म्हणून मार्ग प्रतीक्षा करिता आठवला वृत्तांत शेवड्यांचा शेवड्यांचा निश्चय स्मरला साईपदीचा विश्वास आठवला आपणही जावे श्रीदर्शनाला वाटले मनाला तयांच्या संत दर्शनी धरिला येत सनये कोणी सशे 13 सालात शिर्डीस जाण्याचा झाला बेत निघाले समवेत बंधूच्या निमित्त शेवडे यांचे स्मरण वंदावया आपुले चरण साईच तया करिती पाचारण ते सावचित्त श्रवण करा पंडित राव कनिष्ठ सहोदर तया घेऊनिया बरोबर संत दर्शना सपटणे कर निघाले सपरिवार शिर्डीस असो ते दोघे तेथे आले येता श्रींच्या दर्शना निघाले दुरुनी बाबांचे दर्शन झाले अत्यंत झाले चित्तात दुरुनी परीती डोळे भेट होताच सत्वर गेले निकट दोघेही जोडून कर संपुट समोर तिष्ठत बाबांचे दोघेही ते अतिविनीत बाबांसन्मुख लोटांगणी येत श्रीफल साई चरणी समर्पित शुद्ध भावान्वित सप्रेम श्रीफल अर्पिता सपटणे कर समर्थांचिया चरणांवर चलहट शब्दे बाबा धिक्कार करीत सपटणे कर सपटनी कर चिंताग्रस्त बाबा वावे का संतप्त मनी म्हणती बाबांचे परिचित पाहुनी त्या इंगित पुसावे दर्शने जे भावे प्रसन्न तेच या शब्दे अत्यंत खिन्न होऊनी सचिंत अधो वदन बैसले सरकून माघारा आता कोणा पासी जावे कोणा भक्ता लागी पुसावे काय बाबांच्या बोलात हसावे मनोगत पुसावे कोणास ऐसा त्यांचा पाहुनी भाव कोणी त्यांची या समाधानास्तव कथिता बाळा शिंप्याचे नाव शोधिला ठाव तयाचा तया लागी सपटली कर निवेदिते झाले वृत्तांत साग्र म्हणाले करीती अत्युग्रवाचे ने तुम्ही तरी मजसवे यावे दर्शन शांतपणे करवावे कृपावलोकन बाबांचे भावे कोपान यावे आमावरी असो हे बाळाने मान्य केले सपटने फोटो बाबांचे विकत आणविले दर्शना निघाले बाबांच्या बाळा शिंपी होता संगती फोटो घेऊन आपले हाती बाळा मग देऊन बाबांप्रती बाबांच विज्ञप्ती करीता आहे काय हे देवा कसले चित्र पाहुनी बाबा देती उत्तर हा फोटो आहे याचा यार बोटाने सपटने कर दावीत ऐसे बोलूनी बाबा हासले मंडळी सही हासू आले बाबा काय हो इंगित यातले बाळाने पुसिले बाबांस तात्काळ बाबा सपटणे करा म्हणे घ्या दर्शन करा त्वरा मग ते करिता नमस्कार चलहट उद्गारा परिसिले तेच पूर्वील चलहट अजून माझी पुरवी पाठ आता काय करावी वाट आश्चर्य उद्भट सपटने करा मग ते दोघे जोडून कर तिष्ठ तसता बाबां समोर निघूनी जाये तूनी सत्वर आज्ञा त्या अखेर बाबांची वाक्य तुमचे स्वामी समर्था अनुल्लंघ्य कोणाही सर्वथा काय आमापा मरांची कथा निघालो आता ये सघडी ऐकोनी आपण महाउदार दर्शनालो तो धिक्कार चलहट शब्दे आमुचा सत्कार काय हा चमत्कार कळेना तेव्हा सावे कृपावलोकन द्यावे आम्हा आशीर्वचन वावे सत्वर पुनर्दर्शन ऐसे आश्वासन मागितले ऐसा कोण आहे ज्ञानी जाणेल काय बाबांचे ಪ್ರಥಮ ದರ್ಶನ ತಿಳಿತೆ ದೋಗೆ ಅತಿ ಉದ್ವಿಗ್ನ ಗೆಲೆ ಆಪುಲೆ ಗಾಮ ಪರತೋನ ಯತ್ಕಿಂಚಿತ ವಿಲಂಬನ ಕರಿತಾ ಪುಢೆ ಆಣಿಕ ವರ್ಷ ಗೇಲೆ ತರಿಹೀ ನಮನ ಸ್ಥಿರ ಧಾಲೆ ಪುನಶ್ಚ ಗಾಣಗಾ ಪುರ ಕೇಲೆ ಚಿತ್ತ ಭಡಕಲೆ ಅಧಿಕಚಿ ವಿಶ್ರಾಂತರ್ಥ ಸಪಟ್ನೆ ಕರ ಗೆಲೆ ಮಾಡೆ ಗಾವಿನಂತರ ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರಿ ಜಾಣ್ಯಾಚಾ ವಿಚಾರ ಕೇಲಾ ಕೀ ಅಖೇರ ತಯಾನಿ ಆತಾ ಕಾಶಿ ಸ ನಿಘಾವಯಾಸ ಉರಲೆ ಅವಗೆ ದೋನಚ ದಿವಸ ಝಾಲಾ ದೃಷ್ಟಾಂತ ನಿಜ ಕಾಂತೇಸ ರಾಹಿಲಾ ಪ್ರವಾಸ ಕಾಶಿಚಾ ದೃಷ್ಟಾಂತಾಚಾ ಚಮತ್ಕಾರ ಕೈಸಾ ತ್ಯಾಚಾ ಅಭಿನವ ಪ್ರಕಾರ ಕಥಿತೋ ಭಾವೆ ಶ್ರವಣ ತತ್ಪರ ಲೀಲಾ ಚರಿತ್ರ ಸಾಯಿಚೆ ಝೋಪಿತಸತಾಶೇಜೇವರ ಸ್ವಪ್ನ ಸೃಷ್ಟಿ ಡೋಳ್ಯಾಸಮೋರ ಬಾಯಿ ಘೇವುನಿಯಾ ಘಾಗರ ಜಾಯಿ ವಿಹಿರೀವರ ಲಕ್ಕಡಶಾಚೆ ತೇಥೆ ಕಾ ನಿಂಬಾತಳಿ ಡೋಯಿ ಸಜೋ ಫಡಕಾ ಗುಂಡಾಳಿ ಐಸಾ ಏಕ ಫಕೀರತೆ ವೇಳಿ ಮಣೆ ಮಜ ಜವಳಿ ಪಾತಲಾ ಕಾವ್ಯರ್ಥ ಶ್ರಮಸಿ ಬಾಳ ಫಕೀರ ಉತ್ಕಾರಲಾ ಸ್ವರೆ ಕೋಮಳ ಭರುನಿ ದೇತೋ ತುಜೀ ಸಕಳ ಘಾಗರ ನಿರ್ಮಳ ಉದಕೇಸಿ ವಟಲೀ ಭೀತಿ ಫಕೀರಾಚಿ ಘೇವುನಿ ಘಾಗರ ರಿಕಾಮೀಚಿ ವಾಟ ಮಾಘಾರ ಧರಿಲಿ ಘರಾಚಿ ಸವೆ ಮಾಗೆ ಮಾಗೆ ಚಿ ಫಕೀರ ಐಸಿಯೇ ಪರಿ ಪಾಹುನಿ ಸ್ವಪ್ನ ಜಾಗಿ ಝಾಲೆ ಉಘಡಲೆ ನಯನ ಪರಿಸೂನಿ ಕಾಂತಾ ಸ್ವಪ್ನ ನಿವೇದನ ನೆಮಿಲೆ ಗಮನ ಶಿರ್ಡಿಚೆ ತೇಸ ಮುಹೂರ್ತಿ ಡೋಗೆ ನಿಘಾಲಿ ಉದಯಿಕ ಶಿರ್ಡಿ ಗ್ರಾಮ ಪಾತಲಿ ಯೇತಾಚ ಮಶೀದಿ ಮಾಜಿ ಗೇಲಿ ಬಾಬಾ ತೆ ಕಾಲಿ ಲೆಂಡಿವರ ಬಾಬಾ ಪರತ ಏಯಿ ಪರ್ಯಂತ ಬೈಸತಿ ಝಾಲಿ ದೋಗೆ ಇತೇತ ಬಾಬಾಂಚಿ ಮಾರ್ಗ ಪ್ರತೀಕ್ಷಾ ಕರೀತ ಬಾಬಾ ತವ ಇತ್ತು ಖ್ಯಾತ ಪಾತಲೆ ಮೂರ್ತಿಜಿ ದೇಖಿಲಿ ದೃಷ್ಟಾಂತಾತ ತೀಸತಿ ಪಾಹುನಿ ನಖ ಶಿಖಾಂತ ಬಾಯಿ ಜಾಹಲಿ ವಿಸ್ಮಯಾನ್ವಿತ ಮಗತಿ ನ್ಯಾಹಾಳಿ ತಚಿರಾಹಿಲಿ ಹೋತಾ ಬಾಬಾಂಚೆ ಪಾದ ಕ್ಷಾಲನ ಬಾಯಿಗೆ ಲಿ ಘಾವಯಾ ದರ್ಶನ समक सतिसर्यास कथिता परिसिली अति सावधानता। बाईने माझे हात पोट कंबर बहुत दिवस दुखे अनिवार औषधे करिता झालो बेजार होईना परिहार व्यथेचा कंटाळलो मी औषधे खाता गुण म्हणून येईना तत्वता परिमज आश्चर्य वाटे आता गेली की व्यथा एकाएकी ऐसी ही कथा तिजिया कथिता बाईचा नाम निर्देश ही न करिता तिएचीच ही वार्ता सर्वथा संबंध हा होता तिएचा पुढे मासा दो मासा अंती बाबांनी आपली जी वर्णिली होती त्यात तिएच्या व्यथेची निवृत्ती झाली तव प्रतीती पटली तिला पूर्ण झाली बाईची कामना तव सपटणी कर घेती दर्शना त्यांची पूर्वी लचलहट संभावना बाबांनी पुन्हा केलीच नकळ काय माझी चूक धिक्कारती मज बाबा चूक नमस्कारिता उत्तर एक मजला ठराविक तयांचे काय की माझे पूर्वार्जित मजवरीच का रागे जत इतरांपाशी माझी आदेखत वर्तत अत्यंत प्रेमाने पाहू जाता सांज सकाळी बाबांपाशी अवघी मंडळी आनंदे अनुभवीत नित्य दिवाळी माझेच कपाळी चलहट काही माझे कर्म विकोपा गेले पावलो धर्म विलोपा आश्रय झालो अनंत पापा तेणेच ही अवकृपा मजवरी आरंभी मी बाबांविषयी होतो कुतर्की तैसाच संशयी तेणेच वाटले बाबाच मज ठाई पाडीत म्हणून केला निज निर्धार अनुग्रह बाबांचा होय तोवर तेथेच वृत्ती ठेवून स्थिर राहावे सुस्थिर मानसे त्रिविध तापे तापलेला वरिसाईच्या ऐसा कोण विनमुख गेला जोन निवाला अंतरी तरी ते दिवसी अति उद्विग्न गोड न लागे अन्न पान गोड न लागे गमना गमन उन्निद्र नयन शेजे वर जवळ पटणे कर फळासियाला त्यांचा निर्धार होनिया सद्गदितांतर धरित चरण बाबांचे पायांवरी ठेविता शिर बाबा तयावर ठेवित निज कर पाद संवाहन करीत सपटणे कर आली एक बाई धनगर तो। गडु बैसले बाबांची कंबर बाबा नित्य क्रमानुसार वार्ता तिज बरोबर करितात वार्तेचा त्या चमत्कार लक्षपूर्वक सपटणे कर ऐकता ती त्याचीच समग्र अक्षरे अक्षर आढळली जरी हो कार धन गरी देत सपटणे कर आश्चर्य भरित आपुलेच वृत्त बैसले ऐकत तेणे ते चकित अंतरी गोष्ट ती एका वाणियाची परिवस्तुत होती त्यांची त्यातही त्यांचे मयत मुलाची वार्ता मृत्यूची निघाली कोणी अत्यंत परिचित नातेवाईक सांगे वृत्त जन्मापासून मरणापर्यंत तैसे ते साध्यंत कथियेले बाई लागी सांगती कथा तिचा न कथेशी संबंध तत्वता ती तो पिता पुत्राची वार्ता विषय सर्वथा दोघांचा असोईसी निज कथा साई मुखे सपटणे करायकता परम विस्मय जाहला चित्ता बाणली आदरता साई पदी वाटले तया मोठे कौतुक बाबांलाही कैशी ठाऊक परिजैसा करतला मलक तेवी हे सकळिक बाबांना ब्रह्मस्वरूप सये आपण तयाचे विश्व कुटुंब जाण किंबहुना विश्वची नटला पूर्ण तीसही कूण साईची एकात्मतेचा विस्तार तोच की साईचा अवतार तयास कैचे आप पर स्वये सविस्तर जगरूप विनटला जो परपुरुषा तया कैची द्वैत भाषा द्रष्टा दर्शन अथवा दृश्या नातळे आकाशा जणू लेप बाबा महान अंतरज्ञानी ऐसे येताच तयाचे मनी बाबा काय तया लागुनी बदले ते सच्चनी परिसिजे बोट दाबुनी तया समोर बाबा साश्चर्य काढिती उद्गार मारिले म्हणे मी याचे पोर आरोप मजवर हाठेरी मी लोकांची पोरे मारितो हा का मशिदीस येऊन रडतो बरे मी आता ऐसे करीतो पोटासी आणितो पुत्र त्याचा जैसा मेलेला रामदास दिला माघारा त्या बाईस तैसाच पुनश्च त्याची मुलास आणि तो मी पोटास त्याचिया ऐसे ऐकूनी सपटणे कर तिष्ठत लावूनी बाबांकडे नजर ठेवूनी त्यांच्या मस्तकी कर बाबा त्या धीर देतात म्हणती हे पाय पुरातन फार जाहली तुझी काळजी दूर पूर्ण भरवसा ठेव परसता बाबांचे मधुर वचन सपटणे कर सद्गदित नयन पदाभिवंदन करीत आले अष्टभाव दाटून नयनी आनंदाश्रुजीवन तेणे बाबांचे पादक्षालन प्रेमी प्रक्षालन मग केले पुन्हा बाबांनी मस्तकी हात ठेवूनी म्हणाले पैसावे स्वस्थ तेव्हा सपटणे कर बिराडी परत आले आनंदित मानसे नैवेद्याची केली तयारी देऊनी आणि जयुवती करी पूजा आरती जहलियावरी ताटते सारी त बाबां पुढे मग प्रोक्षूनी या पात्रास करोनी अर्पोनी मग बाबांस समर्पिला मग अनुसरुनी नित्य क्रमास बाबांचा होता हस्तस्पर्श स्वीकारिता नैवेद्यास वाटला हर्ष सपटणे करा मग तत्रस्थ इतर भक्त होते बाबांचे पाया पडत शिरले सपटणे कर त्या गर्दीत पुनश्च नमस्कारीत त्वरेने असो ऐसिया त्या घाईत मस्तका मस्तक आथडत बाबा तेव्हा सपटणे करा प्रत कैसे अनुवादत संतपणे अरे कशाला वारंवार नमस्कारावर नमस्कार पुरे तो केला एक वार आदर सत्कार पूर्वक असो ते रात्री होती चावडी सपटणे कर अति आवडी प्रेमे निघाले पालखी अघाडी आनंद परवडी दंडधारी असो ही चावडी मिरवणूक श्रोतया पूर्वीच आहे ठाऊक तरी पुनरुक्ती आवश्यक विस्तार कारक वर्जियेली असो पुढे ते रात्रीला ही बाबांची अगाध लीला बाबा दिसले सपटणे कराला जणू पांडुरंगालाच पाहतो असो पुढे मागता आज्ञा जेवुनी जावे झाली अनुज्ञा न करिता यत्किंचित अवज्ञा निघाले मग दर्शना जाताना इतक्यात मग त्यांची ये मना एकाएकी उठली कल्पना बाबा आता मागता दक्षिणा ती मी पुरविणार कैसे नी पैसे गाठीस होते ते सरले गाडी भाड्याचे पुरतेच उरले दक्षिणा दे जर वदले उत्तर ठरविले मनाने मागावयाचे आधीच द्यावा रुपया एक हाती ठेवावा पुन्हा मागता आणखी अल्पावा नाही म्हणावा तया पुढे अग्निरथाचे भाड्यासाठी आवश्यक ते चिठविले गाठी ऐसे बाबांस सांगावे स्पष्टोक्ती ठरवोनी भेटी सते गेले पूर्वी लकृत निश्चयानुसार रुपया एक ठेविता हातावर आणि एकची मागितला त्यावर देता ते भरपूर अनुवादले म्हणाले हा घे एक नारळ स्वस्त्रियेच्या ओटीत घाल आणि मग तू जाई खुशाल सोडून तळमळ जीवाची पुढे जाता महिने बारा पुत्राला त्यांची उदरा घेऊन आठा मासांची आले कुरा आली ती माघारा दर्शना मुलगा घातला बाबांचे चरणी काय संतांची नवल करणी मग ती दोघे जोडून पाणी करीती विनवणी ती परिसा या उपकारा साईनाथा केवी उतराई भावे आता आम्हा काहीच कळे ना सर्वथा ठेवी तो माता चरणांवर हीन दीन आम्ही पामर कृपा सावी अनाथांवर आता येथून पुढे निरंतर चरणी तव थार सावा जागृती माझी तैसेच स्वप्नी नाना तरंग उठती मनी उसंत नाही दिवस रजनी तरी तव भजनी लावी आम्हा असो तो मुलगा मुरलीधर आणिक दोन भास्कर दिनकर यांची असमवेत सपटणे कर प्रसन्नांतर जाहले मग ते सवे घेऊन भार्या करूनी वंदन साई सदया साधुनी चंचल मनाचे स्थैर्या होनी कृत कार्या परतले कथा सांगावी संकलित होता मनी आरंभी येत परिवदविता साईनाथ तेणे हा ग्रंथ विस्तारला तयासी हा हे माळ शरण पुढील कथेचे अनुसंधान तात्पर्यार्थ दिग्दर्शन श्रोतया लागून करी तसे कथा तियाहुनी बहुगोळ चमत्काराची जया आवड ऐसिया एका भक्ताचे कोड पुरविले नितोड साईंनी लोकवर्णिता साईचे गुण दोषदर्शी देखे अवगुण स्वयेन स्वार्थ परमार्थ परायण दोषैक दर्शन हे तुमनी असतील साई बाबा संत तरी ते मज देतील प्रचित मजला अनुभव आलिया विरहित मी त्यायत किंचित मानिना केवळ परीक्षा पहावयास गेली याची ही इच्छा पुरत हीच कथा पुढील अध्यायात श्रवण करोत सच्छ्रोते स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते साशंक भक्तानुग्रह करणं नाम ಅಷ್ಟಚತ್ವಾರಿಂಶೋಧ್ಯಾಯಃ ಸಂಪೂರ್ಣಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಶುಭಂ ಭವತು. ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ ಕೀ.